ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಲಾತೂರ್ ಶಾಸಕೀಯ ವೈದ್ಯಕೀಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿಲಾಸರಾವ್ ದೇಶಮುಖ್ ಯಾಂಚ ನಾವ್. ಲಾತೂರ್ ಯೇಥಿಲ ಶಾಸಕೀಯ ವೈದ್ಯಕೀಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿಲಾಸರಾವ್ ದೇಶಮುಖ್ ಯಾಂಚ ನಾವ್ ದೇಣ್ಯಾಸ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಯಾನ್ನಿ ಮಾನ್ಯತಾ ದಿಲಿ ಆಹೆ. याबाबत लातूर ग्रामीण से तत्कालीन आमदार एड त्र्यंबक श्रीरंगराव भिसे यांनी विनंती केली होती. त्याला अनुसरून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडून अहवाल मागवण्यात आला होता. आता लातूरच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचं नाव विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर असं करण्यात येईल.